अंतरिक्ष यान या उपग्रह जिसे हमने अपने हाथों से बनाया है और इसे हम हमारी विश्वविद्यालय से 120वीं साल गिरा कर समर्पित करते हैं। उपग्रह से वाकिया और जो भ्रमण से खोज करता है शांति और सुखी से रहे।
Wir hören eine Übertragung von der Raumsonde, die wir anlässlich des 120. Jahrestages der Gründung unserer Universität mit unseren eigenen Händen entwickelt haben. Wir wünschen allen Menschen der Erde Frieden und Glück und jenen, die sich in die Fernen wagen, wünschen wir astronomische Erkenntnisse.
الأرض وللذين يكتشفون الفضاء هناك مزيدا من التعليقات يكتب هذا الفضائي.